चीनीमंडी.com पॉडकास्ट।
विजय डेली शुगर मार्केट अपडेट। आज सोमवार 13 जुलै 2020। डोमेस्टिक मार्केट देशभरात बाजारात मध्यम मागणी होती। महाराष्ट्रामध्ये असतील साखरेचा व्यापार 3,210 रुपये ते 3,250 रुपये राहिला, तर एमटीसीचा व्यापार 3,310 रुपये ते 3,350 रुपये प्रति क्विंटल राहिला। दक्षिण कर्नाटकामध्ये असतील साखरेचा व्यापार 3,360 रुपये ते 3,400 रुपये राहिला, तर एमटीसीचा व्यापार 3,450 रुपये प्रति क्विंटल राहिला। उत्तर प्रदेशामध्ये एमटीसीचा व्यापार 3,325 रुपये होता। गुजरातमध्ये एसटीसचा व्यापार 3,301 रुपये राहिला, तर एमटीसचा व्यापार 3,331 रुपये राहिला। तमिळनाडूमध्ये एसटीसचा व्यापार 3,400 रुपये राहिला, तर एमटीसचा व्यापार 3,450 रुपये ते 3,500 रुपये राहिला। कोलकाता वगळून दिलेले सर्व साखरेचे भाव जीएसटी सोडून आहेत। इंटरनॅशनल मार्केट लंडन व्हाइट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $342.90 प्रतिटन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 11.69 सेंट्स होते। करन्सी आणि कमोडिटी। अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 75.191 मध्ये झाला, तर ब्रेझिलियन रियलचा व्यापार 5.3567 मध्ये झाला। क्रूड फ्युचर 3,201 रुपये प्रति बॅरल, क्रूड WTI $40.12 होते। इक्विटी BSE सेन्सेक्स 99.36 अंकांनी वर येऊन 36,693.69 अंकावर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा NSE निफ्टी 34.65 अंकांनी वर येऊन 10,802.70 अंकावर बंद झाला।